आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि युनायटेड किंगडम नैसर्गिकरित्या भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। भारत आणि युकेच्या प्रधानमंत्र्यांची मुंबईत द्विपक्षीय चर्चा। इस्रायल आणि हमास दरम्यान शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराबद्दल निवडणूक आयोगाचा इशारा आणि खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक। भारत आणि युनायटेड किंगडम नैसर्गिकरित्या भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। मुंबईत आज युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित करत होते।
भारत और यूके नेचुरल पार्टनर्स है। हमारे संबंधों की नींव में डेमोक्रेसी, फ्रीडम और रूल ऑफ लॉ जैसे मूल्यों में साझा विश्वास है। मौजूदा वैश्विक अस्थिरता के दौर में भारत और यूके के बीच ये बढ़ती हुई साझेदारी ग्लोबल स्टेबिलिटी और आर्थिक प्रगति का एक महत्वपूर्ण आधार बनी रही।
ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा हा दोन्ही देशातल्या भागीदारीतल्या व्यापक दृष्टी आणि ऊर्जेचं प्रतीक असून ही भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। अलीकडेच भारत ब्रिटन दरम्यान झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांचा व्यापार वाढेल तसंच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं प्रधानमंत्री म्हणाले। स्टार्मर यांच्यासोबत इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित करणं, युक्रेन, रशिया आणि गाझापट्टीतला संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। युक्रेन, रशिया आणि गाझातील संघर्षावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं आज मुंबईत राजभवन इथं स्वागत केलं। या बैठकीनंतर प्रधानमंत्री मोदी आणि कीर स्टार्मर सीईओ फोरमला उपस्थित राहतील तसंच विविध उद्योगांच्या प्रमुखांशी भारत ब्रिटन आर्थिक आणि व्यापार करारावर चर्चा करतील। त्यानंतर दोन्ही नेते ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील आणि उपस्थितांना संबोधित करतील। दरम्यान कीर स्टार्मर यांनी काल विविध उद्योजकांशी संवाद साधला। भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार हा युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने स्वाक्षरी केलेला सर्वात मोठा करार असल्याचं स्टार्मर उद्योजकांना संबोधित करताना म्हणाले। स्टार्मर यांनी काल यशराज फिल्म स्टुडिओलाही भेट दिली। पुढच्या वर्षी यशराज फिल्म्सच्या 3 चित्रपटांचं ब्रिटनमध्ये छायाचित्रण होणार आहे, त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत लाखो पौंडांची भर पडेल आणि 3,000 रोजगार निर्माण होतील असं स्टार्मर म्हणाले। देशातल्या आर्थिक तंत्रज्ञान कंपन्यांनी डिजिटल साक्षरतेत कमी पडणाऱ्या नागरिकांना तसंच वरिष्ठ नागरिकांनाही सहज वापरता येतील अशा प्रकारची उत्पादनं आणि सेवा सादर कराव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे। मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 ते काल बोलत होते। सायबर गुन्हेगारीला आळा घालून माहितीचं संरक्षण तसंच ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले। देशात सध्या 10,000 जास्त फिनटेक कंपन्या असून जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय। इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष विरामाबाबत तसंच ओलिसांची सुटका करण्यासाठी सहमती झाली असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। अमेरिकेच्या मध्यस्थीने आखलेल्या शांतता योजनेअंतर्गत इस्रायल आणि हमासमध्ये ही सहमती झाली आहे। इजिप्तमध्ये शर्म अल शेख इथं झालेल्या वाटाघाटीनंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली। शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यात हमासने ताब्यात घेतलेल्या सर्व उर्वरित ओलिसांची सुटका केली जाणार असून इस्रायल गाझामधून टप्प्याटप्प्याने सैन्य माघारी घेणार आहे। इस्रायली अधिकारी, हमास आणि मध्यस्थ असलेल्या कतारने गाझा शांतता कराराच्या पहिल्या टप्प्याला दुजोरा दिला आहे। इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी या घोषणेचं स्वागत केलं असून इस्रायलसाठी हा महत्वाचा दिवस असल्याचं म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सहमतीचं स्वागत केलं आहे। या समझोत्यामुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केला आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा इथं ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यात संरक्षण उद्योग, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि क्षेत्रीय आव्हानं यांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमांवर आभार मानले आहेत. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाच्या संरक्षणविषयक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला लक्ष्य बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे. समाजमाध्यमांवर चुकीची बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने देण्यावर बंदी घातली आहे. प्रचारातल्या चित्र, चित्रफित अथवा ध्वनिफितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला असल्यास तसं लेबल त्यावर लावणं आवश्यक आहे. समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्यांमुळे निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याकरता कडक नजर ठेवण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक केली आहे. मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकानं तामिळनाडूत कांचीपुरम इथं आज सकाळी ही कारवाई केली. या औषधाच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानातल्या अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तपास अधिकाऱ्यांनी श्री शन फार्मा या औषध कंपनीच्या कारखान्यावर छापे टाकून काही नमुने आणि कागदपत्रं ताब्यात घेतली असून कारखाना सील केला आहे. पंजाब पोलिसांनी आज बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना 2.5 किलो RDXसह अटक केली आहे. गुरजिंदर सिंग आणि दिवाण सिंग अशी त्यांची नावं आहेत. ब्रिटनमध्ये राहणारा हरविंदर सिंग रिंदा हा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. या स्फोटकांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाणार होता असं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. मुंबई मेट्रो 3 आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना RAJVLR या उपनगरातल्या मेट्रो स्थानकापासून ते कफ परेड असा संपूर्ण प्रवास करता येणार आहे. या मेट्रो सेवेचं नाव अॅक्वा लाईन असं आहे. आज सकाळी 5:55 जाणारी आणि येणारी पहिली मेट्रो आरे आणि कफ परेड अशा दोन्ही स्थानकांमधून रवाना झाली, तर रात्री 10:30 शेवटची मेट्रो असेल. काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3 अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आंध्र प्रदेशातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी चालू आर्थिक वर्षातलं अनुदान केंद्र सरकारने आज जारी केलं. अनुदानाचा 4,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित झाल्याचं पंचायत राज मंत्रालयानं सांगितलंय. या अनुदानाचा फायदा 13 जिल्हा परिषद, 650 पंचायत समिती आणि 13,000 जास्त ग्रामपंचायतींना होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. विशाखापट्टणम इथं 3:00 सामना सुरू होईल. या स्पर्धेत सलग 2 भारतानं जिंकले आहेत. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 107 पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 222 लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 37व्या षटकापर्यंत केवळ 114 करू शकला. फिनलंडमधल्या अस्पू इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटात भारताच्या थरुन मन्नेपल्ली यानं फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोवचा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि युनायटेड किंगडम नैसर्गिकरित्या भागीदार असून लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि युकेच्या प्रधानमंत्र्यांची मुंबईत द्विपक्षीय चर्चा. इस्रायल आणि हमास दरम्यान शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराबद्दल निवडणूक आयोगाचा इशारा. आणि खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.